आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला। राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण। मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या पीएनसी पक्षाची बहुमताच्या दिशेनं वाटचाल। आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या गुकेशची ऐतिहासिक कामगिरी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। बहुतेक ठिकाणी प्रमुख लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे। उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यावर रिंगणात किती प्रतिस्पर्धी आहेत हे निश्चित होईल। या टप्प्यात देशभरात 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या मिळून 94 मतदारसंघांमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे। त्यात गुजरातमधल्या सर्व 26, कर्नाटकातल्या 14, उत्तर प्रदेशातल्या 10 जागांचा समावेश आहे। मध्य प्रदेशात 8, छत्तीसगडमध्ये 7, बिहारमध्ये 5, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 4, गोव्यात 2 ठिकाणी मतदान होणार आहे। दादरा नगर हवेली तसंच दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातल्या प्रत्येकी 2 मतदारसंघात आणि जम्मू काश्मीरमध्ये 1 मतदारसंघात या दिवशी मतदान होईल। महाराष्ट्रात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 317 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत। लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या अलीगडमध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहेत। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही संबोधित करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हे छत्तीसगडमध्ये प्रचार करणार आहेत। अमित शहा यांनी आज कांकेर इथं प्रचारसभा घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात कलम 370 हटवण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद समाप्त केल्याचं यावेळी ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर असून यावेळी ते जांजगीर, धमतरी आणि अंबिकापूरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत। आकाशवाणीवरून राजकीय पक्षांच्या निवडणूक विशेष प्रसारणाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या दुपारी राजकीय पक्षांचं प्रसारण संपल्यानंतर प्रसारित केलं जाईल। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते। त्यानंतर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत खैरे यांची प्रचार रॅली काढण्यात येत आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला। हिना गावित यांनी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं। मावळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील हे देखील अर्ज दाखल करत आहेत। श्रोते हो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज सियाचिन दौऱ्यावर असून तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी त्यांनी संवाद साधला। जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी सियाचिनमध्ये कर्तव्यावर बजावणाऱ्या सैनिकांमुळे देश आणि देशातील नागरिक सुरक्षित असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं। सियाचिनसारख्या अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांबद्दल प्रत्येक नागरिकांच्या मनात आदर असल्याचंही राजनाथ यांनी सांगितलं। 13 एप्रिलला ऑपरेशन मेघदूतला 40 वर्ष पूर्ण झाल्याचा आणि त्यात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेखही संरक्षण मंत्र्यांनी केला. सैनिकांशी संवाद साधण्यापूर्वी राजनाथ यांनी शहीद स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण होणार आहे. आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच भरतनाट्यम नृत्यांगणा डॉ पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करतील. डॉ बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थब यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून डॉ सीताराम जिंदाल, हृदयरोगतज्ञ डॉ तेजस पटेल आणि राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. श्रीनगरमधल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणात आज राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 9 ठिकाणी छापे मारले असून या ठिकाणी अद्याप तपास सुरु आहे. मालदीवमध्ये काल झालेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांचा सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस अर्थात पीएनसी पक्ष बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मालदीव निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार मुइझूंच्या पक्षानं 86 जागांपैकी 66 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत पूर्वी बहुमतात असलेल्या एमडीपी अर्थात मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचा दारुण पराभव झाला असून त्यांना केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. मुइझू यांच्या चीनविषयक भूमिकेमुळे भारताच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गाझापट्टीतल्या राफा शहरावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले आहेत. यात 18 बालकांचा समावेश आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गेल्या शनिवारी अमेरिकन सिनेटनं गाझापट्ट्यातल्या मदतकार्यासाठी 9 कोटी डॉलर्ससह इस्रायलला 263 कोटी डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर लगेचच इस्रायलनं हा हल्ला केला. सुमारे 23 लाख शरणार्थींनी आश्रय घेतलेल्या राफा शहरावर इस्रायल जवळपास रोजच हवाई हल्ले करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून हल्ले रोखण्याचं आवाहन होत असूनही इस्रायल या शहरात लष्करी अतिक्रमण करत आहे. इस्रायल हमास संघर्षात आतापर्यंत 34,000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्रायलनं पश्चिम किनाऱ्यावरची सर्वात मोठी लष्करी कारवाई संपुष्टात आणली. बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत 17 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कॅनडा टोरंटो इथं झालेली फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. गुकेश आणि अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित झाला, त्यामुळे या स्पर्धेत गुकेशला 14 पैकी 9 गुण मिळवले. विश्वनाथन आनंदनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी समाज माध्यमावरून फिडे कॅन्डिडेट स्पर्धेत डी गुकेश यानं मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे. गुकेश यानं 17व्या वर्षी हे यश मिळवत ग्रँडमास्टर गॅरी कॉस्परो यांचा विक्रम मोडल्याबद्दल ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही गुकेश यांना मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. 2र्या टप्प्यातला प्रचार शिगेला. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण. मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या पीएनसी पक्षाची बहुमताच्या दिशेनं वाटचाल आणि फिडे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या गुकेशची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.